शिष्य पाहिजे धारिष्ठाचा, शिष्य पाहिजे दृढव्रताचा, शिष्य पाहिजे उत्तम कुळीचा पुण्यशील, धारिष्ठ पाहिजे शिष्याला. आपण बघितलं धैर्याची काय आवश्यकता येते क्षणाक्षणाला, कारण सर्व समाज ज्या दिशेनं चालला असतो त्याच्या उलट दिशेनं साधकाला पोहायचं असतं, आणि त्यामुळे धारिष्ठ असल्याशिवाय तो मुकामापर्यंत जाऊन पोहोचत नाही. त्यामुळे धारिष्ठ पाहिजे, दृढ व्रत पाहिजे. एकदा जे व्रत स्वीकारलेलं आहे ते जरा देखील त्याच्यापासून कमी जास्त न होता पूर्ण मुक्कामावर जाईपर्यंत ते व्रत आपण दृढपणाने सांभाळायला पाहिजे. आणि उत्तम कुळीचा पुण्यशील, संस्कार चांगले पाहिजे, चांगल्या घराण्यामध्ये जन्माला आलं पाहिजे. गीतेने जसं सांगितलंय शुचीनाम श्रीमतां गेहे योगभ्रष्टोपी जायते, ज्यांनी योगाची साधना केलेली असेल तो पुढच्या जन्मामध्ये चांगल्या कुळात जन्माला येतो आणि तिथून लहान वयापासूनच त्याची साधना सुरू होते. तसं ज्याच्यावर चांगले चांगले संस्कार झालेले आहे आता असा उत्तम कुळातला पाहिजे. समजा एखादा तसा नसला, कदाचित चुकून एखाद्या घराण्यात जन्माला आलेलाही असेल कदाचित, पण तसा जर नसेल तर त्याने स्वतःच्या आपल्या कर्मानी आपलं पुढे जीवन चांगलं करावं. शिष्य असावा सात्विक, शिष्य असावा भजक, शिष्य असावा साधक साधन करता. शिष्य सात्विक पाहिजे. मुळात सत्वगुण जर कमी असेल फार तर परमार्थाकडे इच्छाच होत नाही आधी, आणि झाली तर प्रगती होत नाही. त्यामुळे तो सात्विक पाहिजे. म्हणजे सत्वगुणी, विशेषतः शोधित सत्वगुणी जर असेल तर त्याची प्रगती लवकर होते. आणि त्यामुळे रजोगुण तमोगुण कमी करण्यासाठी सात्विक शिष्य असणं आवश्यक आहे. शिष्य असवा भजक, भजक याचा अर्थ भजन करणारा नव्हे, म्हणजे टाळ मृदुंग घेऊन भजन करत बसलेला आहे असा भजक नव्हे, तर सोहम भजनामध्ये रंगून गेलेला. सहा अहम तोच मी आहे भोजामध्ये, अखंड श्वासोश्वासी सोहम भजनात रंगलेला आहे असा भजक पाहिजे. ह्याचा अर्थ जीव त्या भज, ह्याचा अर्थ समरस होणं, रंगून जाणं. तो जीव त्या शिवरूपामध्ये मिळून जायचा असेल तर अखंड सोहम 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 ह्या ध्यासाने त्यांनी त्याच्यामध्ये मिळून जायचं आहे. शिष्य असावा साधक, साधनच जर करत नसेल तर तो शिष्य करायचा आहे काय? आणि साधन करता, नुसता साधक आहे असं नव्हे तर साधन करणारा साधक पाहिजे. आणि असा जर असेल तरच त्याला सत्शिष्य, आपण जे पाहतो ती सत्शिष्याची लक्षणं पाहतो आहोत, कसा सत्शिष्य पाहिजे ते बघतो आहोत. शिष्य असावा विश्वासी, विश्वास पाहिजे परमार्थावर, विश्वास पाहिजे सद्गुरु वचनावर, विश्वास पाहिजे संतांच्या वचनावर, भगवंतावर विश्वास पाहिजे, शब्द प्रामाण्यावर विश्वास पाहिजे, साधनेवर विश्वास पाहिजे, या सर्व गोष्टीवर विश्वास पाहिजे. शिष्य असावा कायाक्लेशी, शरीराला काही कष्ट दिले पाहिजेत. देहबुद्धी जर घालवायची असेल तर लोळता लोळता श्रीखंडपुरी खाता खाता साधना करतो हे संभवत नाही आहे. देहाला आवश्यक तेवढा आहार विहार जरूर दिला पाहिजे, परंतु त्याचं जर तो माजवत राहिला, कोणते कपडे कोणतं खाणं कसं हंतरून पांघरून पाहिजे, असं पाहिजे तसं पाहिजे असा जर करणारा असेल तर त्याच्याच्याने साधना होणार नाही त्याचं, कारण देहबुद्धी जाणार नाही, उलट देहबुद्धी वाढत राहते. म्हणून काया क्लेश हे अत्यंत आवश्यक आहेत. सर्व संतांचं जीवन जर आपण पाहिलं तर आपल्या लक्षात येतं की अतिशय खडतर तपश्चर्या सर्वांनी केलेली आहे. अर्थात काही ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलं आहे की भुकेलिया भूकची, म्हणजे तहान मारायची भूक मारायची असा त्याचा अर्थ नाही आहे, परंतु त्याचे लाडही होता कामा नाहीत, नेमकेपणानेच करायला पाहिजे. म्हणून ह्याचा अर्थ विषय त्याग म्हणताना सुद्धा संपूर्ण विषयाचा त्याग नाही आहे तर अनावश्यक विषयांचा त्याग करायचा आहे. आणि आवश्यक तेवढे विषय देखील देहाची आवश्यकता आहे म्हणून तेही भगवत स्मरणपूर्वक सेवन करायचे आहेत. म्हणून हे कायाक्लेशी हा जो शब्द वापरलाय अत्यंत, कारण मन सहजासहजी निर्मळ होत नाही, देह कष्ट करावेच लागतात. शिष्य असावा कायाक्लेशी, शिष्य असावा परमार्थाशी वाढवू जाणे. हे समर्थांनी मुद्दाम म्हटलंय, माझ्या पुरता मी परमार्थ करतो, बाकीच्या जगाशी मला काही कर्तव्य नाही असं जर कुणी म्हणत असेल तर तसा शिष्य समर्थांना अभिप्रेत नाही. स्वामी माधवनाथ देखील सांगत असत की प्रत्येक परमार्थी माणसानी आपल्याबरोबर 10-20-100 माणसांना ह्या मार्गाला लावलं पाहिजे, तरच त्याचा खऱ्या अर्थाने पूर्णता आहे. माझ्या पुरता मी झालो इथं थांबून चालणार नाही, पण असं जर करायचं असेल तर त्याच्याशी त्याची स्वतःची तयारी पाहिजे. तो जी काही साधना करतोय ती साधना त्याच्या आचार विचारात दिसली पाहिजे. त्यामुळे ध्यान नाम नित्यनेमाने करणारा पाहिजे, तर आजूबाजूची मंडळी काही साधनेला लागतात की ही व्यक्ती पालटते आहे तसं आपल्यालाही पालटायचं आहे आणि म्हणून ते त्याच्या पाठोपाठ येण्याची शक्यता असते. नुसताच मी शिक्षा आहे मी मुक्तच आहे असं म्हणून चालणार नाही. संत देखील पूर्ण झाल्यावर साधना करत होते ना, कशासाठी? तर इतरांच्या पुढे आदर्श असावा म्हणून. त्यामुळे साधना ही देहाला मनाला ही आवश्यक आहे. त्यामुळे परमार्थ ज्याला वाढवायचा आहे त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजेत, स्वतः तयार व्हायला पाहिजे. आणि तो जर सद्गुरूंचा अंकित झाला तर तो अनेकांचा उद्धार करायला समर्थ होतो. म्हणून स्वतः साधना करून इतरांना मार्गदर्शन करणारा असा शिष्य हवा असं समर्थ म्हणतात. आणि असा शिष्य असेल तरच तो परमार्थ वाढवू जाणे तो वाढवू शकतो. म्हणजे परमार्थ आपण समजून घेतला पाहिजे, आपल्या जीवनात उतरवला पाहिजे आणि लोकांना समजावून देण्याचं सामर्थ्य त्याच्यामध्ये आलं पाहिजे. म्हणून बोलण्यासारखे चालणे, स्वये करून बोलणे, स्वतःही करायचं आहे आणि पुन्हा लोकांच्या मध्ये ते सांगायचं आहे. पण त्याच्या उलट बोलणे एक आणि चालणे एक, त्याचे नाव हीन विवेक म्हटलं. एक बोलतोय एक आणि करतोय एक असं जर असेल तर तसा उपयोगी नाही. म्हणून आदर्श शिष्य हवा. म्हणून शुद्ध परमार्थ अलीकडे लुप्त झालेला दिसतोय, परमार्थ क्षेत्र अशुद्ध झालंय. त्याचं कारण नुसतं बोलणारी मंडळी खूप निघतायत, पारायण करतायत, ग्रंथ लिहितायत, व्याख्यानं देत आहेत, परंतु स्वतः साधना करत नसल्यामुळे कीर्तन प्रवचनकार जरी उदंड झाले तरी त्यांच्याजवळ जर साधना होत नसेल तर त्यांच्या बोलण्याचा परिणाम श्रोत्यांच्यावर काहीही होत नाही. म्हणून परमार्थानी साधनेनी चित्तशुद्धी जर व्हायला हवी असेल, समाधान मिळायला जर हवी असेल, तर आपण पहिल्यांदा तयार व्हायला पाहिजे. आपण पहिल्यांदा समाधानी शांत आनंदरूप व्हायला पाहिजे. सर्व परिस्थितीचं आकलन करता आलं पाहिजे आणि दुसऱ्याला त्या मार्गावर नेण्याचं सामर्थ्य त्याला मिळालं पाहिजे. म्हणून शिष्य असावा परमार्थासी वाढवू जाणे, शिष्य असावं स्वतंत्र, शिष्य असावा जगमित्र, शिष्य असावा सत्पात्र सर्व गुणे. स्वतंत्र ह्याचा अर्थ कसेही चाललेले आहेत, रस्त्याने घरात कसेही वागतायत असा स्वतंत्र नाही. त्याची बुद्धी स्वतंत्रपणे काम करणारी पाहिजे. म्हणजे सद्गुरूंचं बोलणं ही ऐकतो आहे, परंतु त्यांनी साधनेनं आपली बुद्धी सूक्ष्म आणि अग्र केलेली आहे. त्यामुळे ग्रंथांचं अर्थ समजून घेण्यासाठी आणि स्वतंत्रपणे त्याचं ग्रहण करून ते विचार मांडण्यासारखी बुद्धी पाहिजे. तसं भगवद्गीतेवर ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली तर त्याच्यामध्ये गीतेतले विचार तर आहेतच, पण त्यांचे स्वतंत्र विचार त्याच्यामध्ये आहेत. म्हणून ज्ञानेश्वरी हे वार्तिक असं म्हटलेलं आहे. म्हणजे ग्रंथाचा अर्थ आणि त्यात जे नाही पण भगवंतांच्या मनात जे होतं ते सांगायचं काम ज्ञानेश्वर महाराजांनी केली. नाथांनी ज्ञानेश्वरी सोपी केली तर ते त्याच्यामध्ये आपले स्वतंत्र विचार मांडलेले आहेत, केवळ बाबा वाक्यम प्रमाणम नाही आहे. त्यामुळे शिष्य सद्गुरूंचं ऐकणारा तर पाहिजेच, पण त्याबरोबर स्वतंत्र बुद्धी पाहिजे. म्हणून त्याला स्वयंप्रज्ञ शिष्य हवा असं म्हटलंय. ती ध्यान साधनेनी प्रज्ञा स्वतंत्र निर्माण होते. म्हणून आता ज्ञानेश्वरांनी आपण जर बघितलं महाराजांनी लिहिलेले आहे ते अहिंसा अभय आचारोपासना इतकं विस्तृत आणि सुंदर विवरण केलं आहे, ते त्यांच्या स्वतंत्र प्रज्ञेचं द्योतक आहे. म्हणून स्वतंत्र बुद्धी अपेक्षित आहे आणि म्हणून प्रत्येकाचे साधनेतले अनुभव देखील स्वतंत्र असतात. ध्यानात एकाला जे अनुभव येतील ते दुसऱ्याला येतील असं नाही. त्यामुळे योगाचे भक्तीचे ज्ञानाचे अनुभव हे स्वतंत्रपणे घ्यावे, त्याचा अर्थ नीट लावावा आणि उंच उंच पातळीवर आपल्याला जाता आलं पाहिजे, इकडं पाहायला पाहिजे. म्हणून ग्रंथाचे नवीन नवीन अर्थ समोर जर आले तर तो आपल्या साधनेचा परिपाक असतो. सद्गुरू बोलवत असतात आपल्याला, ती नुसती बुद्धीची कसरत उपयोगी नाही, त्याच्यामध्ये आपल्या अनुभवाचा जे काही बोलणं आहे ते त्याच्यामध्ये आलं पाहिजे. म्हणून शिष्य असावा स्वतंत्र, शिष्य असावा जगमित्र. आता हे काय परमार्थ करतात त्यामुळे हल्ली यांचं कुणाशी पटत नाही असं जर म्हणत असेल तर त्याला शिष्य असं म्हणता येत नाही. आता घरात मित्र नाही, बाहेरही कुणी नाही असं नाही, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची, सगळं विश्व माझं आहे, मी जिथं जाईन तिथं माझंच घर आहे. याचा अर्थ तिथं अधिकार गाजवायला जायचं नाही, प्रेमाने त्यांनी आपल्याला या म्हटलं पाहिजे. आपण सर्वांचे असले पाहिजे पण कुणाचेच नसले पाहिजे. आपल्याला घरी विश्रांती वाटत नाही तर दुसरीकडे विश्रांती कशी वाटणार? त्यामुळे जगमित्र जर व्हायचे असेल तर अखंड सर्वांच्यावर प्रेम करणं शक्य जर असेल, आपल्याला असं जर करू शकलो तर सगळं जग आपलं मित्र होतं. निरपेक्ष प्रेम पाहिजे. प्रत्येक गोष्टीतून तुम्ही अपेक्षा जर धरत असाल तर कोणीही आपल्याला मानणार नाही. प्रत्येकाच्या प्रकृतीतील गुण अवगुण असतात ते बाजूला सारून त्याच्यावर प्रेम करता आलं पाहिजे. संत हे करत असतात आणि साधकांचं प्रेम गुणावर असतं, पण संतांचं गुण अवगुणाच्या पलीकडे जाऊन त्या चैतन्यावर प्रेम असतं. त्यामुळे अवगुण काढून त्याला पाहता आलं पाहिजे आणि ह्या जगमित्र होण्यासाठी संपूर्ण त्यागच करावा लागतो, आपलं जीवन समर्पित करावं लागतं. अति अवघड काम आहे ते.
त्यामुळे आपल्या वाट्याला आलेली एक एक व्यक्ती जर असेल तिच्यातले अवगुण काढून तिच्यावर आपल्याला प्रेम कसं करता येईल. आणि प्रेमानेच ती व्यक्ती पालटली तर पालटते, आपण सांगून पालटत नसतं. त्यामुळे आपुले निगुणे पराव्याचे उणे फेडूनी पाहणे, आपल्या गुणांनी दुसऱ्यातले अवगुण काढून त्याला पाहायचं असतं. संत असं करत असतात. संतांना काय गरज पडली असं जर विचारलात तर स्वाभाविकच प्रेम असतं. सगळ्या संतांचं जीवन आपण पाहा. त्यामुळे जगाशी मैत्री करायची असेल तर आपल्या स्वार्थावर पूर्ण तिलांजली द्यायला लागते, लोकांना राजी राखायला लागतं. आणि लोकांना याचा अर्थ जनरल पब्लिक नव्हे, सज्जनांना, चांगल्या व्यक्तींना. आणि सर्वांचं सहन करून सर्वांना घेऊन जायचं असतं. अतिशय अवघड असतं. समर्थांसारख्या संतांनी ते केलं, त्यासाठी निंदा स्तुती सगळी सहन करावी लागते. आणि मी सहन करतो असाही भाव नसावा. सहज तो असं बोलला ठीक आहे, स्तुती केली ठीक आहे, स्तुतीनं विरघळूनही जायचं कारण नाही, निंदेने चिडायचंही कारण नाही. त्या दोन्ही गोष्टी गौणत्वाने आपल्यापासून फार लांब ठेवायच्या असतात. आणि त्यामुळे ह्या स्तुती निंदेच्यामध्ये स्थितप्रज्ञाची जी लक्षणं सांगितली आहेत त्याच्यामध्ये तुल्य निंदा स्तुती मौनी या सगळ्या गोष्टीपासून दूर राहणं आवश्यक आहे. शिष्य असावा सद्विद्येचा, शिष्य असावा सद्भावाचा, शिष्य असावा अंतरींचा परमशुद्ध. सद्विद्या प्रत्येक शब्दाचा अर्थ समजून घेतले पाहिजे. विद्या दोन आहेत, एक अपराविद्या आणि एक पराविद्या. वेद शिक्षा छंद ज्योतिष ही अपराविद्या आहे. आणि पराविद्या म्हणजे ज्या विद्येने सत परमात्मा दृग्गोचर होतो, त्याचं आकलन होतं, ती विद्या आहे पराविद्या. एकमेवा द्वितीय सगुण निर्गुण दोन्ही एक असलेला परमात्मा अनुभवाला येतो, ती आहे पराविद्या. ती ही जी पराविद्या आहे ही सद्विद्या, सत्कडे नेणारी विद्या. ही जी विद्या आहे ही विद्या त्यांनी आत्मसात करून घ्यायला पाहिजे. म्हणून संत सद्विद्येची कास धरूनच आनंदरूप होतात. आणि सामान्य मनुष्य असतची कास धरून पैसा मान कीर्ती त्याच्या मागं लागतो. म्हणून नरजन्म आहे या सद्विद्येसाठी, नारायण प्राप्त करून घ्यायचा आहे. आणि जो सद्विद्येचे अनुसरण करतो असा शिष्य पाहिजे असतो. शिष्य असावा सत्भावाचा. भाव पुष्कळ आहे लोकांच्यात, पण तो सत्भाव नाही आहे. दरोडेखोराचा देखील भाव आहे, तो इष्टदेवतेला काय काय रक्ताची करंगळी कापून रक्ताची धार धरत असतो आपला खून दरोडा यशस्वी व्हावा म्हणून. तसं आपणही जातो, तीर्थयात्रेला जातो, देवळात रांका लावून उभा राहतो. कशासाठी? घरातलं काहीतरी असतं ते ठीक व्हावं म्हणून. याला सद्भाव म्हणत नाहीत. सद्भाव एकच की परमेश्वराच्या संत सद्गुरूंच्या स्मरणाने अंतःकरण भरून येणं, तूच मला पाहिजेस असा एकच टाहो फोडणं की भगवंता तूच मला पाहिजेस, बाकी काही नको. म्हणून पूजा करताना, नाम घेताना, ध्यान करताना अशी स्थिती प्राप्त झाली पाहिजे. जेथ स्मरते नि आदरे सभाय सात्विके भरे, किंवा तेने निडारले नयन असं म्हटलेलं आहे. भगवंताचं स्मरण झाल्याबरोबर डोळे भरून आले पाहिजेत. सद्गुरूंचं स्मरण झाल्याबरोबर त्याने अहंकार विरघळून जातो, कामक्रोध विवर्जित होतो. म्हणून आपण आपला भाव तपासून घ्यायला पाहिजे की तो सद्भाव आहे का. शिष्य असावा अंतरींचा परमशुद्ध. पुन्हा पुन्हा समर्थांनी शब्द वापरलेत. हा मिळवणं अतिशय अवघड आहे. बाहेरची स्वच्छता आपल्याला थोडीफार जमते, परंतु अंतर शुद्ध नाही. वेषवरीवरी केला परी आंतरी दोष भरला. त्या दोषाचे दहनाला आत्मज्ञान पाहिजे. आतला दोष जर पूर्णपणे जायला हवं असेल आत्मज्ञानच पाहिजे. त्या ज्ञानापर्यंत गेला की सगळे दोष संपतातच. कारण लक्षातच येते की ह्याला काहीच अर्थ नाही. कसला काम, कसला क्रोध, कसला मत्सर, काय करायचंय आपल्याला. आपण ज्या ठिकाणी आहोत त्या ठिकाणी हे विकार नाहीतच मुळी. त्या स्वरूपाच्या ठिकाणी जाऊन स्थिर व्हायला पाहिजे. म्हणून निर्मळ ह्याच्यामध्ये ह्याचा अर्थ कोणाचाही मत्सर नाही. दुसऱ्याच्या दुःखाने दुःखी होणं, दुसऱ्याच्या आनंदात आनंदी होणं, आपल्या आनंदाने दुसऱ्याचं दुःख बाजूला करून त्याला पाळणं, कामक्रोधादी विकार नसणं, असं जर काही असेल तर त्याला शुद्ध असं म्हटलेलं आहे. किंवा चांगलं आहे, कुठलेही विकार नाहीत, पण दुसऱ्याचे अवगुण काढून त्याला गुणी करणं हा परमशुद्ध आहे. त्यामुळे शिष्याने केवळ माझ्यापुरता मी शुद्ध आहे असं न म्हणता दुसऱ्याला गुणी करता आलं पाहिजे, त्याला परमशुद्ध म्हटलेलं आहे. ज्ञानेश्वर महाराजांनी म्हटलंय, प्रत्यक्षात काय दिसतं असं जर बघितलं तर भुसा वेगळा कण नाही, तसा ज्ञान ज्याच्याजवळ आहे त्याच्याजवळ अहंकार आहे, कामक्रोध आहेत, अहंकार मत्सर दंभ सुटत नाहीत. तर देह सुटले पाहिजे, देवभाव झडझडून गेला पाहिजे, असं जर झालं तर ते उपयोगाचं आहे. म्हणून काय करायला पाहिजे, परमार्थात मन सहाय्य करतं. मन सत्वगुणी असलं तर सोपं जातं, म्हणून मन कसं सत्वगुणी हे बघितलं पाहिजे. त्यामुळे इथपर्यंत त्यांनी शिष्याची सगळी लक्षणं सांगितल्यानंतर आता दुसरा जो भाग त्याच्यामध्ये सांगितलेला आहे तो आपण बघतोय. सच्चिच्याची लक्षणं समर्थांनी सांगितल्यानंतर पुढच्या एका ओळीमध्ये ते म्हणतायत, शिष्य नसावा अविवेकी. तो कसा नसावा हे सांगतायत. अविवेकी शिष्य उपयोगी नाही, शिष्य नसावा गर्भसुखी. हा, सिल्वर स्पून इन इज माउथ, आरामात आहे, साधना करतायत असं नाही. शिष्य असावा संसार दुःखी संतप्त देही, हे महत्वाचं लक्षण त्यांनी सांगितलंय. मग पुढे ते म्हणतात, जो संसार दुःखे दुखवला त्रिविधतापे पोळला, तोच अधिकारी झाला परमार्थविषयी. आधी आध्यात्मिक, आधी भौतिक, आधी दैविक या तिन्ही तापामध्ये जो पोळला जातो त्यालाच थोडीशी उपरती होते आणि परमार्थ करावा असं वाटतं. परंतु ह्या बाबतीत देखील असा काही सिद्धांत मांडता येत नाही. संसार दुःखात बुडालेली बहुतेक सगळी मंडळी आहेत, पण तथापि परमार्थाला लागलेलं कुणी दिसत नाही. क्वचित एखादा असतो की त्याच्यातून त्याला बोध होतो आणि त्याच्या लक्षात येतं की संसार हा असाच आहे, आणि आपल्याला जर खरा आनंद पाहिजे असेल तर संसारातून बाहेर पडून आपण परमार्थ मार्ग धरला पाहिजे. त्यावेळेला नेमके जर कोणी संत सद्गुरू त्याला भेटले किंवा एखादं काही चांगलं वाचनात आलं तर त्याचं जीवन पालटण्याची शक्यता असते. त्यामुळे संसार दुःख मिळालं म्हणून तो परमार्थाला लागला असं म्हणता येत नाही. एखादा संसार दुःखामुळे परमार्थाला लागतो, पण संसार दुःख दूर झालं की पुन्हा परमार्थ सोडून पुन्हा त्याच्यात बुडून जातो. त्यामुळे असं नाहीये, त्याला खरा जेव्हा बोध होईल आणि तो परमार्थ मार्गाला तडक लागेल तेव्हा तो त्या परमार्थ मार्गावर दृढ राहतो. म्हणून इथं त्यांनी जे म्हटलेलं आहे, दुःख भोगल्यानंतर त्याला परमार्थ बांधतो ही एक शक्यता आहे, पण नियम असा त्याला म्हणता येत नाही. पण जो सद्गुरु वचने निवाला, जो सायुध्यतेचा अखिला, संसार पांगे पांगिला न वचे करा. पण जर त्याला सद्गुरू भेटले असतील आणि सायुज्य मुक्तीच्या मार्गावर जो चाललेला असेल तर तो संसारात असून देखील संसारामध्ये सापडत नाही. त्याच्या लक्षात येतं संसाराचं स्वरूप, संसाराचा मर्यादा. त्यामुळे तो संसार करत असतो पण त्याच्यामध्ये कधी व्यग्र होत नाही. सद्गुरूहून देव मोठा जयास वाटे तो करंटा. सद्गुरूपेक्षा देव मोठा आहे असं ज्याला वाटत असतं त्याला करंटा म्हटलंय समर्थाने. सुटला वैभवाचा फाटा सामर्थ्य पिसे. कारण देव मोठा ह्याचा अर्थ ऐहिक गोष्टीसाठी देव उपयोगी असतो, पण ज्याला खरी परमार्थाची ओढ असेल तो ह्या ऐहिक गोष्टी अत्यंत गौणत्वाने घेतो आणि सद्गुरू त्याला पारमार्थिक धन देणारे असतात ह्याची जाणीव होते आणि त्यामुळे तो देवाला तुच्छ मानतो असं नाही. परंतु सद्गुरू म्हणजे एकाच वेळ जर सद्गुरू आणि देव समोर आले, आपल्याकडे संतांच्या अशा गोष्टी देखील आहेत. विठ्ठल आल्यानंतर त्यांनी म्हटलेलं आहे, विठ्ठला तुला कुणी बोलावलं, मला सद्गुरू पाहिजेत. मी आलोय ना म्हणाले तर म्हणले तू मला नकोयस, मला ते पाहिजेत. याचा अर्थ ज्याला खरी परमार्थाची तळमळ आहे त्याला देवापेक्षा देखील सद्गुरू मोठे वाटतात. कारण सद्गुरू स्वरूप ते संत आणि देवाचं मांडेल कल्पांत. सद्गुरू तत्व जे आहे ते संत आहे, स्थिर आहे, कायम आहे. सद्गुरूंचा आकार जरी मोडला, निर्निळ्या आकाराने सद्गुरू आलेले असतात, देह ते टाकून जातात, परंतु सद्गुरू ते तत्व जे आहे ते अखंड आहे. आणि देवाचं मांडेल कल्पांत, देव कल्पांतामध्ये जाणार आहेत, पुन्हा आकाराला आलेले आहेत, ते मोडून जाणार आहेत. परंतु सद्गुरु तत्व जे आहे तेथे कैसे उरेल सामर्थ्य हरिहरांचं. हरिहरांचं सामर्थ्य तरी काय मोठं आहे. म्हणून सद्गुरु का संत असं जर विचारलं तर सद्गुरु म्हणून सद्गुरु सामर्थ्य अधिक जेथे आटती ब्रह्माधिक. ज्या ठिकाणी ब्रह्माधिक सगळे आटून जातात म्हणजे ज्या ठिकाणाहून येतात आणि ज्या ठिकाणी पुन्हा ते लयाला जातात त्या ठिकाणी सद्गुरूंचं ठिकाण असल्यामुळे. पण काय करणार, अल्पबुद्धी मानवी रंक तयासी हे कळेना. कळवळे वाटतो, संतापही येतो, सद्गुरूंना वाटतं किती सांगावं यांना, हे मानवी रंक आहे त्यांना लक्षात येत नाही. आणि म्हणून गुरुदेवास बराबरी करी तो शिष्य दुराचारी. आणि गुरुना देवाना बरोबरीनं जो विचार करतो त्याचा तो शिष्य दुराचारी. भ्रांती बैसली अभ्यांतरी सिद्धांत नेणवे. म्हणून असो किती वर्णन सांगणार, सद्गुरु पूर्णपणे देवाहून अधिक कोटी गुणे. कोटी गुणांनी देवापेक्षा सद्गुरु हे मोठे आहेत. जयास वर्णिता भांडणे वेदशास्त्री लागिली. सद्गुरूंचं वर्णन करताना वेदानी शास्त्राने भांडणं लागली, कसं वर्णन करायचं जास्तीत जास्त. पण शेवटी आता सद्गुरू वर्णवे ना असं समर्थाने म्हटलं, जेथ माया स्पर्शो शके ना ते स्वरूप मज अज्ञाना काय कळे. ज्या शब्दांनी सद्गुरूंचं वर्णन करायचं ते शब्दच मायेत येत असल्यामुळे सद्गुरूंचं वर्णन तरी काय करणार असं म्हणून सगळे संत त्या ठिकाणी थांबलेले आहेत. म्हणून असो सद्गुरु कृपा जयासी सामर्थ्य न चले तयापाशी. ज्याच्यावर सद्गुरु कृपा झालेली आहे त्याच्यापुढे कशाचंही सामर्थ्य चालत नाही. कारण ज्ञान बळे वैभवासी तृण तुच्छ केले. त्याला जे ज्ञान प्राप्त झालेलं असतं, ज्याला जो स्वरूप बोध झालेला असतो, त्यामुळे ज्याला आपण वैभव असं म्हणतो, सामान्य मंडळी ज्याला वैभव समजतात, घरदाराचं, गाडी घोड्याचं, सत्ता संपत्तीचं, ते त्याला तृणतुच्छ वाटतं. जे स्वप्नामध्ये जसं लॉटरी लागावी, लाखाचं तिकीट लागावं, पण जागं झाल्यानंतर जसं लक्षात येतं की त्याला काहीच किंमत नाही आहे, व्यवहारामध्ये त्याला एक पैशाची देखील किंमत नाही आहे, तसं परमार्थाच्या पातळीवरती हे जे वैभव आहे हे तृणतुच्छ आहे. तीन ज्या सत्ता सांगितलेल्या आहेत, प्रातिभासिक सत्ता, व्यावहारिक सत्ता आणि पारमार्थिक सत्ता, तर पारमार्थिक सत्तेत जो गेलेला आहे त्याला हे व्यावहारिक सत्तेतलं जे वैभव आहे ते कसपटा समान असतं. सद्गुरु कृपेचे नि बळे अपरोक्ष ज्ञानाचे नि उसाळे, माये सहित ब्रह्मांड सगळे दृष्टीस नये. सद्गुरु कृपेने काय होतं असं जे विचाराल, तर सद्गुरु कृपेच्या बळाने त्याला अपरोक्ष ज्ञान होतं, त्याला अपरोक्ष अनुभूती येते, आणि अपरोक्ष अनुभूतीचा परिणाम काय होतो, तर मायेसहित ब्रह्मांड सगळे दृष्टीस नये. त्याला सगळं जे ब्रह्मांड आहे, ही जी माया आहे, ही त्याला दिसेनाशी होते. ह्याचा अर्थ तो आंधळा होतो का? आंधळा होत नाही, त्याला दिसतं पण दिसत नाही, तो पाहतो आणि पाहत नाही. आपण ज्या तऱ्हेनं सगळं ब्रह्मांड पाहत असतो, नामरूप वर्ण आकाराने, त्याच्या पाठीमागचं अधिष्ठान जे आहे ते अधिष्ठान तो पाहत असतो, त्यामुळे ह्या नामरूप वर्णाचं कशाचंही आकर्षण त्याला नसतं, सहज जे समोर येईल ते. पण अमुक एक मला पाहिजे आहे किंवा हे मिळाल्याने मला आनंद होणार आहे असं काहीच नाही, त्याला असं काही एक आनंद मिळालेला असतो की त्याच्या पुढे सगळ्या गोष्टी गौण असतात. म्हणून पुढे त्यांनी म्हटलंय, ऐसे सत्शिष्याचे वैभव. सत्शिष्याचं वैभव हे आहे. काय वैभव आहे? हे जसं ब्रह्मांड सगळं दृष्टीला येत नाही आहे, अपरोक्ष ज्ञान झालेलं आहे, आणि त्यामुळे येणारे जे गुण आहेत, शांती, प्रेम, समाधान अंतःकरणात बसलेलं आहे, त्यामुळे बाकी सगळ्या गोष्टी ज्या आहेत ह्या गौण आहेत, आणि इतरांना कधीही न मिळणारं जे वैभव आहे ते वैभव ह्या सत्शिष्याला प्राप्त झालेलं आहे. म्हणून ऐसे सत्शिष्याचे वैभव सद्गुरु वचनी दृढ भाव. सद्गुरूंच्याला लक्षात आलेलं आहे की सद्गुरूंच्या कृपेनं आपल्याला ही स्थिती प्राप्त झाली आहे, त्यामुळे सद्गुरूंच्या वचनाच्या ठिकाणी दृढ भाव ठेवलेले आहे, आणि तेणे गुणे देवराव स्वयेची होते होती, आणि त्यामुळे हा शिष्य स्वयमेव देव होऊन जातो. म्हणजे त्याला आता देव पाहायचा आहे, देव मिळवायचा आहे असं राहत नाही, तो स्वयमेव देवच होतो. मग त्याचं दर्शन घ्यायला इतर लोक येतात, अशी परिस्थिती आहे. ऐसे अंतरी अनुतापे तापले, तेणे अंतर शुद्ध झाले, पुढे सद्गुरु वचन निवाले सत्शिष्यासे. म्हणे सत्शिष्य कसे असतात? तर पहिल्यांदा अंतरात अनुताप होतो, पश्चाताप होतो, त्या पश्चातापाने अंतर शुद्ध होतं, नंतर सद्गुरु वचनाने निवतात, आणि मग त्याला सत्शिष्य असं म्हणतात. आणि असे सद्गुरु वचन पंथाने चाललेले असताना झाले ब्रह्मांड पालथे, तरी ज्याच्या शुद्ध भावार्थे पालट न धरीजे. त्यामुळे त्याला सगळ्या ब्रह्मांड जरी पालथं झालं तरी सद्गुरूंच्या ठिकाणी जो भाव असतो त्याच्यामध्ये पालट होत नाही, असे हे सत्शिष्यांचं वर्णन केलेलं आहे. आणि पुढे मग समर्थांनी ही जी लक्षणं सांगितली त्या लक्षणाच्या बरोबर उलट लक्षणं जी आहे ती असंच शिष्याची सांगितली आहेत, ती आपण आता समजून घ्यायची. ती देखील त्यांनी पुष्कळ विस्तृत पावून सांगितलेली आहेत, पण आपल्याला सत्शिष्य व्हायचं असल्यामुळे ते होण्यासाठी आपण काय प्रयत्न केला पाहिजे इकडे आपण लक्ष देऊया, आणि त्याप्रमाणे होण्याचा प्रयत्न करूया. जसं जसं सत्शिष्य व्हायला लागेल तसे सद्गुरू भेटतील का अशी चिंता वाटायचं कारण नाही, सद्गुरू निश्चितच भेटतील, आणि त्याचं जीवन खऱ्या अर्थाने कृतार्थ होईल, नरजन्माचं सार्थक होईल. आणि त्यामुळे समर्थांनी हे जे आपल्याला सांगितलेलं आहे त्याप्रमाणे समर्थांना देखील असा जर एखादा शिष्य झालेला दिसला तर खरोखर आनंद होणार आहे, आणि आपण जो ग्रंथ लिहिला सांगितला त्याच्या ठिकाणी खरोखरच धन्य धन्य असं वाटणार आहे. तर आपण समर्थांची कृपा संपादन करण्यासाठी, आपल्या सद्गुरूंची कृपा संपादन करण्यासाठी ह्या मार्गाने चालण्याचा आत्यंतिक प्रयत्न करूया. त्यांची कृपा आपल्या पाठीशी आहे, त्यांचा प्रसाद निश्चित मिळेल. हरी हरी ओम तत्सत्. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघुवीर समर्थ.